नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ग्राहक व्यवहार विभाग आज राष्ट्रीय ग्राहक दिनी सार्वजनिक वापरासाठी जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्डचा प्रारंभ करणार आहे. ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक रोखणे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे हा ऍपचा उद्देश आहे. जागो ग्राहक जागो ऍप ग्राहकांना ऑनलाईन व्यवहारादरम्यान कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर सावधगिरी बाळगण्यासाठी सतर्क करते. जागृती ऍप वापरकर्त्यांना बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबंधीची तक्रार करण्यास सक्षम करते, तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेते. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं भारतासोबत पत्रव्यवहार केला आहे. भारताकडून अद्याप यासंबंधी कोणतंही उत्तर देण्यात आलं नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीप जयस्वाल यांनी दिली आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना यांना बांगलादेशच्या पंतप्रधान पदावरून पदच्युत करण्यात आल्यापासून त्या भारतात राजकीय आश्रयास आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात 15 राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध 11 विभागांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही यंदाच्या चित्ररथांची संकल्पना आहे. 2024 गेल्या प्रजासत्ताक दिनी संचलनात सहभागी झालेला असल्याने महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा या सोहळ्यात असणार नाही. गेल्या संचलनात महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या संकल्पनेवर चित्ररथ सादर केला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत 1 वर्ष शिथिलता देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यामुळे आता महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त परीक्षा तसंच गट क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्यानं अर्ज करता येणार आहे. सदर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यास विलंब झाल्यानं देण्यात आलेली ही सवलत फक्त एक वेळेची विशेष बाब म्हणून लागू करण्यात आली आहे. राज्यभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 5 पोलीस ठाण्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी गौरवण्यात येतं. यंदा निवड झालेल्या पोलीस ठाण्यांमध्ये कोल्हापूर इथलं शिवाजीनगर पोलीस ठाणं, नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर पोलीस ठाणं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं वीरगाव पोलीस ठाणं, पिंपरी चिंचवड इथलं भोसरी पोलीस ठाणं तसंच कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ पोलीस ठाण्याचा समावेश आहे. या पोलीस ठाण्यांना सन्मान चिन्ह आणि रोख बक्षीस प्रदान करण्यात येईल. तसंच राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे स्पर्धेत या 5 पोलीस ठाण्यांचा समावेश होणार आहे. लातूर इथल्या बाळूडोंगरे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे या दोघांना उत्तराखंडमधून अटक करण्यात आली आहे. बाळूडोंगरे यांची 11 डिसेंबरला जबर मारहाण आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. आरोपींना लातूर इथं आणल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं लातूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. चेन्नई इथं झालेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं 1 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावलं आहे. 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारामध्ये दीपक पाटील यानं सुवर्णपदक तर 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारामध्ये हिबा चौघुले यानं रौप्यपदक मिळवलं. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध 9 राज्यातल्या 80 विद्यापीठांचे जलतरण संघ सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या 11 जलतरण पट्टूंच्या संघाची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अकोला जिल्ह्यात काल 23 डिसेंबरपासून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यास सुरुवात झाली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीनं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. संभाव्य क्षयरुग्णांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक आणि आशा कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आज सकाळी 6 वाजेपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. डाव्या कालव्यातून सुमारे 2000 घनफूट प्रतिसेकंद तर उजव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे. सध्या धरणात 91.4% इतका पाणी साठा आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज संघात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. गुजरातमधल्या बडोद्यात होणाऱ्या या सामन्याला 12:30 प्रारंभ होईल. 3 सामन्याच्या या मालिकेत 1 सामना जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. या मालिकेपूर्वी नवी मुंबईत दोन्ही संघात झालेली 3 T20 सामन्याची मालिकाही भारतीय महिला संघानं 2-1 जिंकली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.